स्वाध्याय 8:6 संवाद वाचूया आणि ऐकूया आणि अपूर्ण चालू क्रियापदे ओळखूया.
मार्केटला येणार का?
नाही, मी जेवायला चाललोय.
तुम्हाला पण आत्ताच जेवायला जायचंय? मग दुसरे रिक्षा चालक जातील का तिथे?
या वेळेला कोणीच जाणार नाही, सगळे जेवायला जात आहेत.
मग आता मी काय करू?
तुम्हाला वाट बघावी लागेल, किंवा चला तुम्ही सुद्धा जेवायला, नंतर मी सोडतो तुम्हाला.
अहो काही काय बोलताय, मी काय येऊ तुमच्यासोबत जेवायला? मला भूक नाहीये.
मग आता तुम्हाला चालतच मार्केटला जावं लागेल.